इकडच्या बाजूला तोंड करा हे येईल ते भरे।